आकाशवाणी मुंबई मनीषा देवणे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर. 9,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमताने विजयी. 89 जागा जिंकत भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष. आणि शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. आदिवासी संस्कृती जपण्यासाठी सरकारनं अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे आणि अनेक नव्या योजना आखल्या जात असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात दिली. स्वातंत्र्यसेनानी बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा औचित्य साधून आयोजित राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.
आदिवासी आश्रमशाळांचा दर्जा सुधारण्याचं काम आपण केलं. स्वयंसारखी योजना सुरू केली ज्यामध्ये आदिवासी विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये जर प्रवेश मिळाला नाही तर त्यांना आपण 60,000 रुपये हे बाहेर शिकण्याकरता राहण्याकरता देतो. कुठलाही आदिवासी मुलगा शिक्षणापासून वंचित राहणार नाही हे काम आपल्या सरकारने या ठिकाणी केलं.
महाराष्ट्रात 1,25,00,000 आदिवासी असून 16 जिल्ह्यात त्यांच्या 45 जमाती आहेत अशी माहिती त्यांनी दिली. आदिवासींना जल जमीन आणि जंगलापासून न तोडता त्यांना संरक्षण देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं ते म्हणाले. आदिवासी नायकांना शोधून त्यांचा इतिहास जगासमोर आणण्यासाठीही सरकारनं प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यावेळी उपस्थित होते. त्यांनी सरकार आदिवासींच्या प्रगतीसाठी करत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीमती अनसुयाबाई काळे स्मृती सदनाचं आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या नोकरी करणाऱ्या महिला आणि मुलींच्या वसतिगृहाचं उद्घाटन केलं. स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्त्व अधोरेखित करतो. यानिमित्तानं देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम प्रदर्शनं आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदा बिरसा मुंडा यांची 150वी जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली आहे. नवी मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज बिरसा मुंडा यांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आलं. यावेळी महापालिका अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. स्वातंत्र्य सैनिक आणि आदिवासी समुदायाचे नेते भगवान बिरसा मुंडा यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंतीनिमित्त आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. यानिमित्तानं नर्मदा जिल्ह्यातल्या देडियापाडा इथं एका कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी सहभागी होणार आहेत. ते 9,700 कोटी रुपयांहून जास्त विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. या विकास योजनांच्या माध्यमातून या भागातल्या आदिवासी समाजाचा विकास आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा केल्या जाणार आहेत. प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत बांधलेल्या 1,00,000 घरांच्या गृहप्रवेश कार्यक्रमातही प्रधानमंत्री सहभागी होणार आहेत. आदिवासी भागात 748 किलोमीटरच्या नव्या रस्त्यांच्या कामांचं भूमिपूजनही मोदी करणार आहेत. मोदी यांनी नर्मदा जिल्ह्यातल्या देवमोगरा मंदिरात दर्शन घेतलं. त्याआधी त्यांनी आज सकाळी सुरत इथं मुंबई अहमदाबाद हायस्पीड रेल कॉरिडॉरच्या बुलेट ट्रेन स्थानकाच्या कामाची पाहणी केली. पुणे इथल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात सरकार दिशाभूल करत असल्याची टीका काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज नागपूर इथं बोलत होते. पार्थ पवार यांच्या कंपनीने केलेल्या व्यवहाराची निपक्षीपातीपणे चौकशी व्हावी यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं, असं वडेट्टीवार म्हणाले. वतनाच्या जमीन खरेदीत जिल्हाधिकाऱ्यापासून ते खालच्या अधिकाऱ्यांच्या संगनमताने व्यवहार झाला आहे, त्यामुळे जे अधिकारी सहभागी होते त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी आपण या पत्रातून केल्याचंही वडेट्टीवार म्हणाले. मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाचा दुसरा टप्पा सुरू झाल्यापासून 46 कोटी गणना अर्ज वाटप झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. उत्तर प्रदेशात सर्वाधिक 13 कोटी 74 लाख अर्जांचं वाटप झालं आहे, तर पश्चिम बंगालमध्ये 7 कोटी 4 लाख गणना अर्ज वाटण्यात आले आहेत. या टप्प्यात 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांचं सखोल पुनरीक्षण होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 243 जागांपैकी 202 जागा जिंकत प्रचंड बहुमत मिळवलं आहे. यामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीत बिहारमध्ये सरकार स्थापन करणार हे काल जाहीर झालेल्या निकालात स्पष्ट झालं. सरकार स्थापन करण्यासाठी 122 जागांची आवश्यकता आहे. त्या तुलनेत रालोआचा हा विजय ऐतिहासिक मानला जात आहे. 89 जागा जिंकत भाजपा बिहार विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, तर संयुक्त जनता दल 85, लोक जनशक्ती पार्टी रामविलास 19, हिंदुस्थान आवामी मोर्चा 5, राष्ट्रीय लोकमोर्चा 4 जागांवर विजयी झाले. विरोधी पक्षांच्या महाआघाडीला केवळ 35 जागा मिळाल्या. यात राजद 25, काँग्रेस 6, भाकप माले 2, माकपला 1 जागेवर यश आलं. MIM पक्षाने 5 जागा जिंकत पुन्हा एकदा बिहारमध्ये आपली राजकीय ताकद दाखवून दिली आहे. प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाला एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. 6 आणि 11 नोव्हेंबरला 2 टप्प्यात झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत 69.13% इतकं मतदान झालं. बिहार विधानसभा निवडणुकीत रालोआचा विजय नवी दिल्लीतल्या भाजपा मुख्यालयात साजरा झाला. बिहारी जनतेनं पुन्हा एकदा विकसित बिहारसाठी, समृद्ध बिहारसाठी मतदान केल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी घडवलेली शिल्प इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्ष अबाधित राहील अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांचा गौरव केला. सुतार यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा महाराष्ट्र भूषण पुरस्कार काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. उत्तर प्रदेशात नोएडा इथं सुतार यांच्या निवासस्थानी झालेल्या या अनौपचारिक कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. राम सुतार यांनी आपल्या शिल्पांच्या माध्यमातून महाराष्ट्रासह देशाचा नावलौकिक जगभरात वाढवला आहे. त्यांच्यामुळे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची उंची वाढली असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विठ्ठल उमप फाउंडेशनचा मृदुगंध पुरस्कार गझलनवाज भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. शाहीर विठ्ठल उमप यांच्या 15व्या स्मृतिदिनानिमित्त 15वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ 26 नोव्हेंबरला मुंबईत होत आहे. त्यात पांचाळे यांना हा पुरस्कार दिला जाईल. नवी मुंबईत तळोजा तसंच कळंबोली या परिसरातून अंमली पदार्थ विरोधी पथकानं काल 1.17 कोटी रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले. या प्रकरणात 2 जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या अन्य 5 जणांचा पोलीस शोध घेत आहेत. भंडारा इथं लाखांदूर तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटसमोर असलेल्या पान ठेल्यावर काल संध्याकाळी एका खासगी गाडीची धडक बसल्याने 3 जण जखमी झाले. यातील 1 जण गंभीर जखमी असून त्याला तातडीने सामान्य रुग्णालय भंडारा इथे हलविण्यात आलं. मुंबई IIT अर्थात भारतीय तंत्रज्ञान संस्थेने येत्या 22 आणि 23 तारखेला मुंबई IIT प्रांगणात दुसऱ्या राष्ट्रीय आरोग्य परिषदेचं आयोजन केलं आहे. मानसिक आरोग्यावर उपाययोजनांसाठी एकात्मिक दृष्टिकोन ही या परिषदेची मुख्य संकल्पना आहे. या परिषदेत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञही सहभागी होणार आहेत. कोलकात्यात इडन गार्डन इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आज भारतानं दक्षिण आफ्रिकेवर पहिल्या डावात 40 धावांची नाममात्र आघाडी घेतली आहे. भारतानं काल दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 159 धावात गुंडाळल्यावर भारतीय संघालाही केवळ 189 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईसह महाराष्ट्रात गेले काही दिवस पहाटे आणि रात्रीच्या तापमानात घट दिसून येत आहे. वातावरणातला उष्मा कमी झाल्यामुळे मुंबईकरांना थोडा दिलासा मिळाला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्घाटन. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुजरात दौऱ्यावर. 9,700 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विकास योजनांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार. बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी प्रचंड बहुमताने विजयी, 89 जागा जिंकत भाजपा ठरला सर्वात मोठा पक्ष, आणि शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.